नमस्कार, पांढरे स्कीम मधून अवलंब बोलतोय. सर, तुम्ही सध्या काही प्रॉपर्टी सर्च करत आहात परचेस करण्यासाठी? सर, तुम्हाला कुठल्या प्रॉपर्टी माहिती करू शकेल मला? सर, वाकडला आमचा प्रोजेक्ट आहे ब्रॉडवे नावाचा, दत्त मंदिर रोडला ब्रॉडवे नावाचा प्रोजेक्ट आहे सर आमचा वाकडमध्ये. हो सर, हो तिकडे 2 BHK सर आमची अपार्टमेंट, 2 BHK. हो सर, प्राप्तांतून बोलतो ना. नाही परंतु तिथे सर तुम्हाला 2 BHK 3 BHK अपार्टमेंट भेटतील सर. 2 BHK कार्पेट एरिया सर तुम्हाला 855 ते 955 भेटतील, आणि 855 ते 955 आणि हो आणि 3 BHK तुम्हाला 1800 स्क्वेअर फीटचा, आणि 2 BHK प्राइस सर तुम्हाला 90 ते 95 लाख रुपये. 3 BHK ची प्राइस जर मला 1.28 करोड. आणि सर तुम्ही साईज थोडी सर तुमचं बजेट काय सर सांगू शकता मला? हॅलो, एक मिनिट. सर तुम्हाला अजून लागेल का सर त्या थावड्यामध्ये डिझाईन मॉडेल जवळ? तुमचा वेळ दिला धन्यवाद.